आकाशवाणी मुंबई. प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दाओसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत राज्यात गुंतवणुकीसाठी 4,31,000 कोटी रुपयांचे करार. 32,000 अधिक रोजगार निर्मिती. छत्तीसगड आणि ओडिशामध्ये सुरक्षा दलांच्या कारवाईत 23 नक्षलवादी ठार. 1 कोटी रुपयांचं बक्षीस असलेल्या चलपतीचाही समावेश. जागतिक आरोग्य संघटना आणि पॅरिस हवामान करारातून अमेरिका बाहेर. बिगर अमेरिकी रहिवाशांच्या अमेरिकेत जन्मलेल्या मुलांना आता आपोआप नागरिकत्व नाही. आणि तुर्कीच्या वायव्य भागात हॉटेलला लागलेल्या आगीत 66 जणांचा मृत्यू, 51 जण जखमी. दाओस इथं सुरू असलेल्या जागतिक गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्रातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एकंदर 4,31,000 कोटी रुपयांच्या विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. यातून सुमारे 32,000 रोजगार उपलब्ध होतील.
JSW समूहासोबत झालेल्या सामंजस्य करारातून 3,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक गडचिरोलीत होणार आहे. या अंतर्गत 2.5 कोटी टन क्षमतेचा अत्याधुनिक पर्यावरणस्नेही पोलाद प्रकल्प कंपनी उभारणार आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगरमध्ये ग्रीन मोबिलिटी, विद्युत बस, ट्रक आणि परवडण्याजोग्या इलेक्ट्रिक गाड्यांचं उत्पादन कंपनी करणार आहे. या अंतर्गत विविध क्षेत्रांमध्ये 10,000 रोजगार निर्माण होतील. ब्लॅकस्टोन पंचशील रिअल्टी यांच्यासोबत मुंबई महानगर क्षेत्रासाठी एकंदर 1,500 रोजगार देणाऱ्या 50 कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांवरही आज स्वाक्षऱ्या झाल्या. वारी एनर्जी या कंपनीसोबत हरित ऊर्जा आणि सौर ऊर्जा क्षेत्रात 30,000 कोटी रुपयांचा आणि 7,500 रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणारा सामंजस्य करार झाला. कल्याणी उद्योग समूह संरक्षण, पोलाद आणि इलेक्ट्रॉनिक वाहनांचा प्रकल्प गडचिरोलीत सुरू करणार आहे. यासाठी 5,250 कोटी रुपयांची गुंतवणूक करून 4,000 जास्त रोजगार निर्माण होतील. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरसोबत 16,500 कोटी रुपयांचा सामंजस्य करारही आज झाला. या अंतर्गत रत्नागिरीत सुमारे 2,500 रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. बालासोर अलॉय या कंपनीसोबत पोलाद आणि धातू या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी 17,000 कोटी रुपयांचा करार झाला. यामुळे रायगड जिल्ह्यातल्या दिघी बंदर परिसरात 3,200 रोजगार निर्माण होणार आहेत. विराज प्रोफाईल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबतही पोलाद आणि धातू क्षेत्रात 12,000 कोटी रुपयांचा सामंजस्य करार झाला. यामुळे पालघरमध्ये 3,500 जणांना रोजगार मिळेल. तसंच AB InBev या जगातल्या सर्वात मोठ्या ब्रुअरीसोबतही महाराष्ट्र सरकारनं छत्रपती संभाजीनगरमध्ये 250 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठीचा सामंजस्य करार केला. या व्यतिरिक्त संरक्षण क्षेत्रात टेम्बो या कंपनीसोबत 1,000 कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. यातून 300 जणांना रोजगार मिळेल. या व्यतिरिक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विविध कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांचीही भेट घेतली आणि महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली.
देशातली बंदरे क्षमता बांधणीत गुंतवणूक करण्याबरोबरच वाढत्या कंटेनर वाहतुकीवर योग्य तोडगा काढत असल्याचं केंद्रीय बंदरे मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाची क्षमता वाढवण्यासाठी 2,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्या उपस्थितीत वाढवण बंदराच्या विकासासाठीच्या VPPL आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्यातल्या सामंजस्य करारावरही स्वाक्षऱ्या झाल्या. देशाच्या अवकाश अर्थव्यवस्थेनं 8 अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठला असून पुढच्या दशकात ती 44 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल असा अंदाज असल्याचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज सांगितलं. ते इलेक्ट्रॉनिक माध्यमातल्या मुलाखतीत बोलत होते. विधिमंडळाचं कामकाज विनाअडथळा चालवत गुणवत्तापूर्ण चर्चा घडवून आणण्याचा संकल्प पाटणा इथं आयोजित 85व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत करण्यात आला. आजच्या समारोपाच्या दिवशी या परिषदेनं 5 संकल्प केले. राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तिचं महत्व सांगण्यासाठी देशभरातल्या विधिमंडळांचे सदस्य समाजाच्या सर्व स्तरात जातील असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी परिषदेनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. देशातल्या 23 विधिमंडळातले 41 पीठासीन अधिकारी या परिषदेत सहभागी झाले होते. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती आलोक अराधे यांनी आज शपथ घेतली. मुंबईत राजभवनात झालेल्या एका समारंभात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी न्यायमूर्ती आलोक अराधे यांना पदाची शपथ दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. छत्तीसगडमधल्या गरियाबंद जिल्ह्यात आणि ओदिशामधल्या नुआपाडा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या कारवाईत 23 नक्षलवादी मारले गेले. त्यात नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य जयराम उर्फ चलपती याचाही समावेश आहे. त्याच्यावर 1 कोटी रुपयांचं बक्षीस होतं. या कारवाईत ठार झालेल्या 2 महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह काल तर 12 नक्षलवाद्यांचे मृतदेह आज ताब्यात घेण्यात आले. सुरक्षा दलानं घटनास्थळावरून एका रायफलसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. पोलीस आज या परिसरात व्यापक शोधमोहीम राबवत आहेत. नक्षलमुक्त भारत अभियानाच्या दृष्टीनं सुरक्षा दलाचं हे मोठं यश असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. उत्तर काश्मीरात बारामुल्ला जिल्ह्यात झालुरा सोपर वनक्षेत्रात दहशतवाद्यांविरुद्ध सुरक्षा दलांनी सुरू असलेली गुज्जरपती मोहीम आज 3 दिवशी संपली. चकमकीदरम्यान काल गंभीररित्या जखमी झालेला 1 जवान शहीद झाला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी अध्यक्ष जो बायडन यांनी काढलेले 78 धोरणात्मक आदेश मागे घेतले आहेत. तसंच काही आदेश नव्यानं लागू केले आहेत. अमेरिकेत बेकायदा वास्तव्याला असलेल्यांच्या तसंच पर्यटक विद्यार्थी आणि वर्क विजावर असलेल्यांच्या मुलांना जन्मामुळे आपोआप मिळणारं नागरिकत्व रद्द करण्याचा आदेश ट्रम्प यांनी दिला आहे. अमेरिका संस्थापक सदस्य असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा आदेश ट्रम्प यांनी जारी केला आहे. कोविड काळातली परिस्थिती या संघटनेनं चुकीच्या पद्धतीने हाताळली आणि तत्काळ गरज असलेल्या उपाययोजना आखण्यात या संघटनेला अपयश आल्याचं कारण त्यांनी आदेशात दिलं आहे. तसंच पॅरिस हवामान करारातून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या आदेशावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर टेड्रॉस गेब्रेयेसस यांनी ट्रम्प यांच्या आदेशाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अमेरिका हा या संघटनेचा सगळ्यात मोठा देणगीदार असून अमेरिका त्यातून बाहेर पडल्यामुळे भविष्यात जागतिक आरोग्य निधी उभारताना अनेक अडचणी येतील असं त्यांनी म्हटलं आहे. ट्रम्प यांच्या नव्या धोरणांचे पडसाद आज देशातल्या शेअर बाजारात उमटले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1,235 अंकांची घसरण झाली आणि तो 75,838 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 320 अंकांची घसरण नोंदवत 23,024 अंकांवर बंद झाला. निफ्टी आज दिवसभरात 23,000 खाली पोहोचला होता. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचं 7 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालं आहे. पश्चिम बंगालमधल्या आरजी कार रुग्णालयातल्या डॉक्टरवर बलात्कार आणि खून प्रकरणात आरोपी संजय राय याला जन्मठेपेची शिक्षा देण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाला पश्चिम बंगाल सरकारनं कोलकाता उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. राय याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सरकारनं केली आहे. तुर्कीच्या वायव्य भागात असलेल्या एका स्की रिझॉर्टमधल्या हॉटेलला आग लागल्यानं 66 जणांचा मृत्यू झाला तर 51 जण जखमी झाले आहेत. आज सकाळी ही आग लागली. या हॉटेलमध्ये वास्तव्याला आलेल्या 230 पाहुण्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत सर्बियाचा नोवाक जोकोविच यानं स्पेनच्या कार्लोस अल्काराज याच्यावर 4-6, 6-4, 6-4, 6-3 अशी मात करून उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव यानं अमेरिकेच्या टॉमी पॉलला 7-6, 7-6, 2-6, 6-1 असं नमवत उपांत्य फेरी गाठली. महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंका हिनं अनास्थाशिया पावलुचेंकोवा हिच्यावर 6-2, 2-6, 6-3 अशी मात केली. तर मिश्र दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याची चीनची जोडीदार झांग शुआई यांना ऑस्ट्रेलियाच्या जोडीनं 2-6, 6-4, 11-9 असं नमवलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दाओसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत राज्यात गुंतवणुकीसाठी 4,31,000 कोटी रुपयांचे करार, 32,000 हून अधिक रोजगार निर्मिती. छत्तीसगड आणि ओडिशामध्ये सुरक्षा दलांच्या कारवाईत 23 नक्षलवादी ठार. 1 कोटी रुपयांचं बक्षीस असलेल्या चलपतीचाही समावेश. जागतिक आरोग्य संघटना आणि पॅरिस हवामान करारातून अमेरिका बाहेर. बिगर अमेरिकी रहिवाशांच्या अमेरिकेत जन्मलेल्या मुलांना आता आपोआप नागरिकत्व नाही. आणि तुर्कीच्या वायव्य भागात हॉटेलला लागलेल्या आगीत 66 जणांचा मृत्यू, 51 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.